नमस्कार, मी पल्लवी तिसगे. आज मी तुम्हाला DBMS ह्या विषयामधील लर्निंग SQL पार्ट 2 ह्या टायटलची माहिती सांगणार आहे. मित्रांनो, मागील सेशनमध्ये आपण काय शिकलो ते थोडक्यात बघूया. आपण SQL म्हणजे काय ते पाहिले. SQL चा लॉंग फॉर्म आहे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. तसेच SQL चे विविध फंक्शन्स देखील आपण पाहिले. नंतर आपण SQL चे दोन पार्ट्स बघितले, ते म्हणजे डेटा डेफिनेशन लँग्वेज, दॅट इज DDL, आणि डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज, दॅट इज DML. तसेच मागच्या लेक्चरमध्ये क्वेरी स्ट्रक्चर कसं असतं ते सुद्धा पाहिलं. क्वेरीसाठी लागणारे डेटा टाइप्स देखील आपण पाहिले. त्यानंतर आपण सिलेक्ट स्टेटमेंट विथ डिस्टिंक्ट कीवर्ड आणि सिलेक्ट स्टेटमेंट विदाउट डिस्टिंक्ट कीवर्ड कसं यूज करायचं ते सुद्धा पाहिलं. त्यानंतर आपण व्हेअर क्लॉज पाहिला. व्हेअर क्लॉज मध्ये आपण 5 ऑपरेटर्स पाहिले. ते ऑपरेटर्स म्हणजेच अँड ऑपरेटर, ऑर ऑपरेटर, इन ऑपरेटर, बिटवीन ऑपरेटर, लाईक ऑपरेटर आणि एलियाज. तसेच आपण ऑर्डर बाय कीवर्ड, ग्रुप बाय स्टेटमेंट आणि हॅव्हिंग क्लॉज देखील पाहिले आणि त्यांचा उपयोग क्वेरीमध्ये कसा करायचा ते सुद्धा पाहिलं. मित्रांनो, आजचे आपले टॉपिक्स आहेत क्रिएटिंग अ टेबल युझिंग क्रिएट स्टेटमेंट, डिलीटिंग अ टेबल युझिंग ड्रॉप स्टेटमेंट, मॉडिफाइंग अ टेबल युझिंग अल्टर स्टेटमेंट. तसेच आज आपण इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट्स देखील बघणार आहोत. त्यात काही कन्स्ट्रेंट्स असतात, ते म्हणजे नॉट नल, प्रायमरी की, फॉरेन की, युनिक, चेक आणि डिफॉल्ट कन्स्टंट. थोडक्यात आज आपण SQL मधील DDL या पार्टची माहिती बघणार आहोत. प्रथम आपण क्रिएट टेबल स्टेटमेंट बघू. डेटाबेस म्हटला की त्यात नंबर ऑफ टेबल्स येणार. द क्रिएट टेबल स्टेटमेंट इज यूज टू क्रिएट अ टेबल इन अ डेटाबेस. टेबल तयार करताना टेबलचं नाव, कॉलमचं नाव आणि डेटा टाइप स्पेसिफाय करणं अतिशय महत्वाचं आहे. मागच्या सेशनमध्ये आपण विविध प्रकारचे डेटा टाइप्स पाहिले. स्लाइड क्रमांक 4 पहा, त्यात तुम्हाला क्रिएट टेबल स्टेटमेंटचा सिंटॅक्स दिसत आहे. क्रिएट टेबल, टेबल नेम, कॉलम नेम 1 डेटा टाइप, कॉलम नेम 2 डेटा टाइप, कॉलम नेम 3 डेटा टाइप अँड सो ऑन. टेबल नेम मध्ये टेबलचं नाव दिलं जातं. कॉलम नेम 1, कॉलम नेम 2 वगैरे यामध्ये कॉलमची नावं येतात. डेटा टाइप मध्ये तुम्ही कोणत्या कॉलमसाठी कोणता डेटा टाइप वापरणार आहेत ते लिहिलं जातं. जसे की रोल नंबर साठी इंटीजर, फर्स्ट नेम साठी कॅरेक्टर, डेट ऑफ बर्थ साठी डेट वगैरे. आता आपण एक एक्झाम्पल बघूया. समजा आपल्याला स्टुडंट टेबल तयार करायचा आहे आणि त्या टेबलमध्ये आपल्याला रोल नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ऍड्रेस, सिटी आणि डेट ऑफ बर्थ हे फील्ड्स हवे आहेत. तर त्यासाठी लागणारी क्वेरी तुम्हाला स्लाइड क्रमांक 5 वर दिसत आहे. क्रिएट टेबल स्टुडंट, रोल नंबर इंटीजर, फर्स्ट नेम व्हॅरकॅर इन ब्रॅकेट 20, लास्ट नेम व्हॅरकॅर इन ब्रॅकेट 20, ऍड्रेस व्हॅरकॅर 40, सिटी व्हॅरकॅर 10, आणि डेट ऑफ बर्थ डेट. या क्वेरीने एक ब्लँक टेबल तयार होईल. द कॉलम रोल नंबर टू स्टोअर अँड इंटीजर रोल नंबर ऑफ द स्टुडंट. फर्स्ट नेम साठी 20 कॅरेक्टर्स, लास्ट नेम साठी 20 कॅरेक्टर्स, ऍड्रेस कॉलम साठी 40, सिटी कॉलम साठी 10 कॅरेक्टरची जागा लागेल आणि डेट ऑफ बर्थचा कॉलम डेट स्टोअर करण्यासाठी केला जातो. स्लाइड क्रमांक 6 वर तुम्हाला ह्या क्वेरीचं आउटपुट दिसत आहे. ह्या टेबलमध्ये तुम्हाला फक्त कॉलमची नावं दिसतील आणि त्यात कुठलेच रेकॉर्ड्स इन्सर्ट झालेले दिसणार नाही. तर टेबलमध्ये रेकॉर्ड्स इन्सर्ट करण्यासाठी किंवा टाकण्यासाठी इन्सर्ट इन टू स्टेटमेंट वापरले जाते. आता आपण इन्सर्ट इन टू स्टेटमेंट बघूया. हे स्टेटमेंट एसक्यूएलच्या डीएमएल ह्या पार्टमधील आहे. द इन्सर्ट इन टू स्टेटमेंट इज यूज टू इन्सर्ट न्यू रेकॉर्ड्स और रोज इन अ टेबल. इन्सर्ट इन टू स्टेटमेंट हे दोन पद्धतींनी लिहिलं जातं. स्लाइड क्रमांक 7 वर तुम्हाला ते दोन सिंटॅक्स दिसत आहेत. पहिला सिंटॅक्स, इन्सर्ट इन टू टेबल नेम व्हॅल्यूज व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2, व्हॅल्यू 3 डॅश डॅश. या सिंटॅक्स मध्ये कॉलमची नावं दिलेली नाहीत, फक्त सिक्वेन्स प्रमाणे कॉलमच्या व्हॅल्यूज एंटर केलेल्या आहेत. सिंटॅक्स 2, इन्सर्ट इन टू टेबल नेम कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3 डॅश डॅश व्हॅल्यूज व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2, व्हॅल्यू 3 डॅश. यात कॉलमची नावं दिलेली आहेत, त्याप्रमाणे टेबलमध्ये व्हॅल्यूज एंटर होतील. तर मित्रांनो, दोन्ही सिंटॅक्स बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की व्हॅल्यूजचा सिक्वेन्स हा कॉलम प्रमाणे असणं महत्वाचं आहे. म्हणजे कॉलमची नावं नाही दिलीत तरी व्हॅल्यू प्रॉपरली एंटर होणं अतिशय महत्वाचं आहे. आता आपण एक एक्झाम्पल बघू. इन्सर्ट इन टू स्टेटमेंटचा उपयोग करून आपण स्टुडंट टेबलमध्ये रेकॉर्ड इन्सर्ट करू. स्लाइड क्रमांक 8 वर तुम्हाला दोन्ही पद्धतीमध्ये क्वेरी लिहून दाखविली आहे. पहिली क्वेरी, इन्सर्ट इन टू स्टुडंट व्हॅल्यूज 1 अंकित पवार सिडको नाशिक 17485. दुसरी क्वेरी, इन्सर्ट इन टू स्टुडंट रोल नंबर फर्स्ट नेम लास्ट नेम ऍड्रेस सिटी डेट ऑफ बर्थ व्हॅल्यूज 1 अंकित पवार सिडको नाशिक 17485. तर मित्रांनो, दोन्ही क्वेरी पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की जे फील्ड न्यूमेरिक आहे त्याला कोटेशन मार्क दिलेलं नाही. इथे 1 म्हणजे रोल नंबर आणि डेट हे दोन्ही फील्ड्स विदाउट कोट आहेत आणि जे फील्ड्स कॅरेक्टर मध्ये असतात त्याला सिंगल कोट दिलेले आहे. क्वेरी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. स्लाइड क्रमांक 9 वर तुम्हाला आउटपुट टेबल दिसत आहे. टेबलमध्ये पहिलं रेकॉर्ड इन्सर्ट झालेलं आहे. याप्रमाणे आपण टेबलमध्ये रेकॉर्ड्स इन्सर्ट करू शकतो. पुढे आपण एसक्यूएल डीएमएल मधील अपडेट स्टेटमेंट बघणार आहोत. अपडेट म्हणजेच टू मॉडिफाय ऑर टू चेंज. समजा स्कूलमधील एखाद्या विद्यार्थ्याचा ऍड्रेस किंवा फोन नंबर चेंज झाला तर स्टुडंट टेबलमधील त्याचं रेकॉर्ड बदलणं आवश्यक आहे. अपडेट स्टेटमेंटच्या मदतीने आपण हे रेकॉर्ड बदलू शकतो. द अपडेट स्टेटमेंट इज यूज टू अपडेट एक्झिस्टिंग रेकॉर्ड्स ऑर रोज इन अ टेबल. स्लाइड क्रमांक 10 वर तुम्हाला अपडेट स्टेटमेंटचा सिंटॅक्स दिसत आहे. अपडेट टेबल नेम सेट कॉलम 1 इज इक्वल टू व्हॅल्यू कॉलम 2 इज इक्वल टू व्हॅल्यू व्हेअर कंडिशन। आता अपडेट स्टेटमेंटशी रिलेटेड एक एक्झाम्पल आपण बघू। समजा स्टुडंट फीज या टेबलमधील रोल नंबर 3 असलेल्या विद्यार्थ्याची अमाऊंट 10,000 करायची आहे, तर त्यासाठी लागणारी क्वेरी तुम्हाला स्लाइड क्रमांक 11 वर दाखविली आहे। अपडेट स्टुडंट फीज सेट अमाउंट इज इक्वल टू 10,000 वेअर रोल नंबर इज इक्वल टू 3। स्लाइड क्रमांक 12 वर ह्या क्वेरीचं आउटपुट दिसत आहे। टेबलमधील पिवळ्या कलरने चेंज झालेले रेकॉर्ड हायलाइट करून दाखविले आहे, म्हणजेच रोल नंबर 3 ह्या विद्यार्थ्याची अमाउंट तुम्हाला 10,000 दिसत आहे। पुढे आपण SQL DML मधील डिलीट स्टेटमेंट बघणार आहोत। अर्थातच डिलीट म्हणजे काढून टाकणे। डेटाबेस मध्ये टेबल मधील रेकॉर्ड्स आपण डिलीट स्टेटमेंटच्या सहाय्याने डिलीट करू शकतो। द डिलीट स्टेटमेंट इज यूज टू डिलीट रोज और रेकॉर्ड्स इन अ टेबल। स्लाइड क्रमांक 13 वर डिलीट स्टेटमेंटचा सिंटॅक्स दिसत आहे। डिलीट फ्रॉम टेबल नेम वेअर कंडिशन। स्टुडंट फीज टेबलमधील एक रेकॉर्ड आपण डिलीट करूया। समजा आपल्याला रोल नंबर 3 असलेले रेकॉर्ड डिलीट करायचे आहे। स्लाइड क्रमांक 13 वर क्वेरी लिहून दाखविलेली आहे। डिलीट फ्रॉम स्टुडंट फीज वेअर रोल नंबर इज इक्वल टू 3। स्लाइड क्रमांक 14 वर तुम्हाला ह्या क्वेरीचं आउटपुट दिसत आहे। त्या टेबलमध्ये तुम्हाला रोल नंबर 3 शी रिलेटेड असलेलं रेकॉर्ड दिसणार नाही, याचा अर्थ ते रेकॉर्ड डिलीट झालेलं आहे। आता आपण SQL मधील DDL ह्या पार्ट मधील ड्रॉप टेबल स्टेटमेंट बघणार आहोत। ड्रॉप म्हणजे सुद्धा डिलीट करणे। डिलीट स्टेटमेंटने टेबलमधील नको असलेले रेकॉर्ड्स डिलीट करता येतात, आणि ड्रॉप टेबल स्टेटमेंटने डेटाबेस मधील टेबल्स किंवा नको असलेले टेबल्स डिलीट करता येतात। द ड्रॉप टेबल स्टेटमेंट इज यूज टू डिलीट एन एंटायर टेबल अलोंग विथ इट्स कंटेंट। स्लाइड क्रमांक 15 वर ड्रॉप टेबल स्टेटमेंटचा सिंटॅक्स दिसत आहे। ड्रॉप टेबल टेबल नेम। समजा आपल्याला डेटाबेस मधील स्टुडंट टेबल डिलीट करायचं आहे, तर त्यासाठी लागणारी क्वेरी तुम्हाला स्लाइड क्रमांक 15 वर दिसत आहे। ड्रॉप टेबल स्टुडंट। या क्वेरीने स्टुडंट टेबल डिलीट होईल आणि त्यातील रेकॉर्ड्स देखील डिलीट होतील। नंतर आहे अल्टर टेबल स्टेटमेंट। अल्टर स्टेटमेंटच्या मदतीने आपण एक्झिस्टिंग टेबलमध्ये कॉलम ऍड करू शकतो, तसेच एक्झिस्टिंग टेबलमधील कॉलम डिलीट करू शकतो किंवा कॉलम मॉडिफाय देखील करू शकतो। यातील प्रत्येक टाइप आपण विथ एक्झाम्पल बघणार आहोत। पहिले आपण अल्टर टेबल स्टेटमेंटचा उपयोग करून कॉलम कसा ऍड करायचा ते पाहू। स्लाइड क्रमांक 17 वर अल्टर टेबलचा सिंटॅक्स दिसत आहे। अल्टर टेबल टेबल नेम, ऍड कॉलम नेम डेटा टाइप। समजा आपल्याला स्टुडंट टेबलमध्ये परसेंटेज हा कॉलम ऍड करायचा आहे आणि त्याचा डेटा टाइप रियल हवा आहे, तर त्यासाठी लागणारी क्वेरी तुम्हाला स्लाइड क्रमांक 18 वर दिसत आहे। अल्टर टेबल स्टुडंट ऍड परसेंटेज रियल। तसेच सेम स्लाइडवर तुम्हाला आउटपुट देखील दिसत आहे। त्यात स्टुडंट टेबलमध्ये शेवटी परसेंटेज नावाचा कॉलम ऍड झालेला दिसत आहे। आता आपण अल्टर स्टेटमेंटचा उपयोग करून कॉलम कसा मॉडिफाय करायचा ते बघणार आहोत। वी कॅन मॉडिफाय द डेटा टाइप ऑफ कॉलम्स इन एन एक्झिस्टिंग टेबल बाय युझिंग द अल्टर स्टेटमेंट। स्लाइड क्रमांक 19 वर अल्टर टेबल सिंटॅक्स दिसत आहे. अल्टर टेबल टेबल नेम, अल्टर कॉलम कॉलम नेम, डेटा टाइप. समजा आपण मगाशी स्टुडंट टेबल मध्ये परसेंटेज हा कॉलम ऍड केला आणि तेव्हा त्याचा डेटा टाइप होता रियल, आणि आता आपल्याला परसेंटेज या कॉलमचा डेटा टाइप फ्लोट हवा असेल तर त्यासाठी लागणारी क्वेरी तुम्हाला स्लाइड क्रमांक 19 वर दिसत आहे. अल्टर टेबल स्टुडंट, अल्टर कॉलम परसेंटेज फ्लोट. तर ह्या क्वेरीने तुम्हाला टेबल मधील परसेंटेज या कॉलमचा डेटा टाइप फ्लोट झालेला दिसेल. आणि शेवटी अल्टर टेबल स्टेटमेंटचा उपयोग करून एक्झिस्टिंग टेबल मधील कॉलम कसा डिलीट करायचा ते आपण बघणार आहोत. वी कॅन डिलीट द कॉलम्स इन एन एक्झिस्टिंग टेबल बाय युझिंग द अल्टर स्टेटमेंट. स्लाइड क्रमांक 20 वर सिंटॅक्स दिसत आहे. अल्टर टेबल टेबल नेम, ड्रॉप कॉलम कॉलम नेम. याचे एक एक्झाम्पल आपण बघूया. समजा आपल्याला स्टुडंट टेबल मधील परसेंटेज कॉलम डिलीट करायचा आहे तर त्यासाठी लागणारी क्वेरी तुम्हाला स्लाइड क्रमांक 20 वर दिसत आहे. अल्टर टेबल स्टुडंट, ड्रॉप कॉलम परसेंटेज सेमिकोलन. सेम स्लाइड वर तुम्हाला आउटपुट टेबल दिसत आहे. त्यात तुम्हाला परसेंटेज हा कॉलम दिसणार नाही, म्हणजेच तो सक्सेसफुली डिलीट झाला आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण काय शिकलो ते तुमच्या लक्षात आलंच असेल. आता आपण एक अतिशय महत्वाचा टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट्स रिलेटेड टू एसक्यूएल. कन्स्ट्रेंट म्हणजे एक प्रकारची अटच असते. समजा आपण रोल नंबर या फील्ड साठी डेटा टाइप इंटीजर असाइन केला तर त्या फील्डमध्ये अल्फाबेट एंटर केलंच जाणार नाही, म्हणजे रोल नंबर साठी आपण ही कंडिशन डिफाइन केलेली असते. कन्स्ट्रेंट्स आर यूज टू लिमिट द टाइप ऑफ डेटा दॅट कॅन गो इन टू अ टेबल. इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट्स आर ऍक्च्युअली यूज टू एन्श्युअर द ऍक्युरेसी अँड द कन्सिस्टन्सी ऑफ द डेटा इन अ डेटाबेस. दोन केस मध्ये आपण ह्या कन्स्ट्रेंट्स स्पेसिफाय करू शकतो. अ टेबल इज बीइंग क्रिएटेड, दॅट इज विथ द क्रिएट टेबल स्टेटमेंट, आणि आफ्टर द टेबल इज क्रिएटेड, दॅट इज विथ द अल्टर टेबल स्टेटमेंट. ह्या इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट्स कोणत्या ते आता आपण बघणार आहोत. शक्यतो नॉट नल, प्रायमरी की, फॉरेन की, युनिक, चेक आणि डिफॉल्ट ह्या कन्स्ट्रेंट प्रामुख्याने वापरल्या जातात. ह्या प्रत्येकाची माहिती आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. पहिले आपण नॉट नल कन्स्ट्रेंट बघणार आहोत. नॉट नल म्हणजेच टेबल मध्ये कोणतीच व्हॅल्यू एम्प्टी नको. बाय डिफॉल्ट अ कॉलम इन अ टेबल कॅन होल्ड नल व्हॅल्यूज. द नॉट नल कन्स्ट्रेंट एन्फोर्सेस अ कॉलम टू not accept null values. The not null constraint enforces a field to always contain a value. This means that you cannot insert a new record or update a record without adding a value to this field. स्लाइड क्रमांक 23 वर not null syntax दिसत आहे. create table table name, column name 1 data type not null, कॉलम नेम 2 डेटा टाइप नॉट नल, कॉलम नेम 3 डेटा टाइप नॉट नल अँड सो ऑन. नॉट नल कन्स्टंट कॅन बी स्पेसिफाइड विथ एव्हरी कॉलम ऑर विथ द कॉलम्स विच शुड नॉट कंटेन नल व्हॅल्यूज. म्हणजेच नॉट नल ही व्हॅल्यू आपण काही कॉलम्सला देखील असाइन करू शकतो किंवा टेबलमधील सगळ्या कॉलम्ससाठी देखील ही व्हॅल्यू असाइन करू शकतो. नॉट नलचं एक एक्झाम्पल आपण बघूया. समजा स्टुडंट टेबल मध्ये आपल्याला रोल नंबर, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम या तिन्ही फील्ड मध्ये व्हॅल्यूज पाहिजे असतील आणि बाकी फील्ड साठी व्हॅल्यूज ची कंडिशन नको असेल, तर त्यासाठी लागणारी क्वेरी तुम्हाला स्लाइड क्रमांक 24 वर दिसत आहे. क्रिएट टेबल स्टुडंट रोल नंबर इंटीजर नॉट नल, फर्स्ट नेम व्हेरकेअर 220 नॉट नल, लास्ट नेम व्हेरकेअर 20 नॉट नल, ऍड्रेस व्हेरकेअर 40, सिटी व्हेरकेअर 10, डेट ऑफ बर्थ डेट. द स्टुडंट टेबल विल नेव्हर ऍक्सेप्ट रेकॉर्ड्स विच डज नॉट कंटेन्स व्हॅल्यू इन दीज थ्री फील्ड्स, दॅट इज रोल नंबर, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. पुढे आपण प्रायमरी की कन्स्टंट बघणार आहोत. द प्रायमरी की कन्स्टंट युनिकली आयडेंटिफाईज इच रेकॉर्ड इन अ डेटाबेस टेबल. प्रायमरी कीज मस्ट कंटेन युनिक व्हॅल्यूज. अ प्रायमरी की कॉलम कॅनॉट कंटेन नल व्हॅल्यूज. इच टेबल शुड हॅव अ प्रायमरी की अँड इच टेबल कॅन हॅव ओनली वन प्रायमरी की. प्रायमरी की म्हणजे काय हे आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलेच आहे. स्टुडंट या टेबलमध्ये रोल नंबर या की साठी प्रायमरी की असाइन केली जाते. समजा एम्प्लॉईचा टेबल असेल तर एम्प्लॉय आयडी साठी प्रायमरी की असाइन केली जाते. म्हणजेच प्रायमरी कीने प्रत्येक रेकॉर्ड हे युनिकली डिफाईन केलं जातं. टेबल क्रिएट करताना प्रायमरी की कन्स्टंट कसं असाइन करायचं ते आता आपण बघू. सपोज वी हॅव टू डिक्लेअर कॉलम नेम 1 ऍज प्रायमरी की. स्लाइड क्रमांक 26 पहा. क्रिएट टेबल, टेबल नेम, कॉलम नेम 1 डेटा टाइप प्रायमरी की, कॉलम नेम 2 डेटा टाइप, कॉलम नेम 3 डेटा टाइप, अप टू कॉलम नेम एन डेटा टाइप. धिस स्टेटमेंट विल क्रिएट अ टेबल नेम, टेबल नेम विथ द स्पेसिफाइड कॉलम्स अँड विल डिक्लेअर द कॉलम नेम 1 ऍज अ प्रायमरी की. दस कॉलम नेम 1 विल ऑलवेज कंटेन युनिक व्हॅल्यू. तर ह्या टेबलमध्ये पहिल्या कॉलमसाठी आपण प्रायमरी की असाइन केलेली आहे. याचं एक्झाम्पल आता आपण बघूया. सपोज वी हॅव टू क्रिएट अ टेबल नेम स्टुडंट विथ प्रायमरी की ऍज रोल नंबर. तर त्यासाठी लागणारी क्वेरी तुम्हाला स्लाइड क्रमांक 27 वर दिसत आहे. क्रिएट टेबल स्टुडंट रोल नंबर इंटीजर प्रायमरी की, फर्स्ट नेम व्हेरकेअर 20, लास्ट नेम व्हेरकेअर 20, ऍड्रेस व्हेरकेअर 40, सिटी व्हेरकेअर 10, डेट ऑफ बर्थ डेट. स्टुडंट टेबलमध्ये एकूण 6 कॉलम्स आहेत, ते म्हणजेच रोल नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ऍड्रेस, सिटी आणि डेट ऑफ बर्थ. आणि ह्या कॉलम पैकी फक्त रोल नंबर ह्या कॉलमसाठी प्रायमरी की ही व्हॅल्यू असाइन केलेली आहे. मित्रांनो, टेबल क्रिएट करत असताना आपण प्रायमरी की असाइन करू शकतो. पण समजा टेबल क्रिएट झाला आहे आणि टेबल क्रिएट झाल्यानंतर आपल्याला एखाद्या फील्डला प्रायमरी की असाइन करायची आहे, तर त्यासाठी अल्टर टेबल स्टेटमेंटचा उपयोग केला जातो. स्लाइड क्रमांक 28 वर तुम्हाला अल्टर टेबलचा सिंटॅक्स दिसत आहे. अल्टर टेबल, टेबल नेम, ऍड प्रायमरी की, कॉलम नेम. आता समजा स्टुडंट टेबल ऑलरेडी तयार झालेला आहे पण त्यात आपण प्रायमरी की असाइन केलीच नाही. जर समजा रोल नंबर ह्या कॉलमसाठी आपल्याला प्रायमरी की असाइन करायची आहे, तर त्यासाठी लागणारी क्वेरी तुम्हाला स्लाइड क्रमांक 28 वर दिसत आहे. अल्टर टेबल स्टुडंट ऍड प्रायमरी की, रोल नंबर. तर ह्या क्वेरीच्या मदतीने आपण स्टुडंट टेबलमध्ये रोल नंबर ह्या फील्डला प्रायमरी की असाइन करू शकतो. फॉरेन की म्हणजे काय हे आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलंच आहे. फॉरेन की कन्स्टंट आता आपण बघूया. अ A foreign key in one table points to a primary key in another table. The purpose of the foreign key is to ensure referential integrity of the data. Slide क्रमांक 29 वर foreign key create करण्यासाठी लागणारा syntax तुम्हाला दिसत आहे. Create table, child table name. Column name 1, data type 1, primary key. Column name 2, data type 2, foreign key. Column name 2, references, parent table name, primary key. This statement will create a table name, child table name, with column name 1, with data type 1 as the primary key. And column name 2 is another column with data type 2. The column name 2, is set as a foreign key, which references to the primary key from the table parent table. मित्रांनो, स्लाइड क्रमांक 30 वरील क्वेरी अगदी काळजीपूर्वक पहा. स्टूडेंट टेबल मध्ये रोल नंबर ही एक प्राइमरी की आहे आणि आपल्याला स्टूडेंट फी हा टेबल क्रिएट करायचा आहे. तुम्हाला स्टूडेंट फी टेबल मध्ये विद्यार्थ्याचा रोल नंबर हा रेफरन्स साठी लागणार आहे. म्हणजेच रोल नंबर हे फील्ड स्टूडेंट फी मध्ये फॉरेन की म्हणून वापरली जाणार आहे. इथे स्टूडेंट फीचा टेबल हा चाइल्ड टेबल म्हणून कन्सिडर केला जाईल आणि स्टूडेंट टेबल हा पॅरेंट टेबल म्हणून कन्सिडर केला जाईल. स्लाइड क्रमांक 30 वर तुम्हाला फॉरेन कीचा सिंटॅक्स फॉर स्टूडेंट फी टेबल साठी दिसत आहे. क्रिएट टेबल स्टूडेंट फीज, चलन नंबर, इंटीजर, प्राइमरी की, फर्स्ट नेम वॅरकॅर 30, लास्ट नेम वॅरकॅर 30, डेट डेट, अमाउंट न्यूमेरिक, रोल नंबर इंटीजर, फॉरेन की रोल नंबर, रेफरन्सेस स्टूडेंट रोल नंबर. हियर रोल नंबर इज अ फील्ड ऑफ स्टूडेंट फीज टेबल विच रेफरन्सेस टू द प्राइमरी की ऑफ द स्टूडेंट टेबल विच इज रोल नंबर. मित्रांनो, स्लाइड क्रमांक 31 वर तुम्हाला स्टूडेंट टेबल दिसत आहे. त्यात रोल नंबर ही प्राइमरी की आहे आणि रोल नंबर हा कॉलम आपण स्टूडेंट फीज टेबल मध्ये फॉरेन की म्हणून वापरला आहे. स्लाइड क्रमांक 32 पहा. त्यात तुम्हाला स्टूडेंट फीचा टेबल दिसत आहे. द कॉलम रोल नंबर इज द फॉरेन की विच रेफर्स टू द प्राइमरी की कॉलम रोल नंबर ऑफ अ टेबल स्टूडेंट. आता टेबल अल्टर करताना फॉरेन की कन्स्टंट कशी वापरायची ते आपण बघूया. टू क्रिएट अ फॉरेन की कन्स्टंट ऑन द कॉलम व्हेन द टेबल इज ऑलरेडी क्रिएटेड. स्लाइड क्रमांक 33 वर तुम्हाला सिंटॅक्स दिसत आहे. अल्टर टेबल टेबल नेम, ऍड फॉरेन की कॉलम नेम, रेफरन्सेस पॅरेंट टेबल कॉलम नेम. यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. समजा स्टुडंट टेबल ऑलरेडी तयार झालेला आहे. सपोज वी हॅव टू ऍड अ फॉरेन की टू द टेबल स्टुडंट फीज विच इज ऑलरेडी क्रिएटेड. समजा आपल्याला स्टुडंट फी या टेबलसाठी फॉरेन की ऍड करायची आहे, पण हा टेबल विदाऊट फॉरेन की ऑलरेडी क्रिएट झालेला आहे, तर त्यासाठी आपल्याला अल्टर टेबल हे स्टेटमेंट वापरावं लागणार आहे. स्लाइड क्रमांक 33 वर तुम्हाला सिंटॅक्स दिसत आहे. अल्टर टेबल स्टूडेंट फीज, ऍड फॉरेन की रोल नंबर, रेफरन्सेस स्टूडेंट रोल नंबर. धिस स्टेटमेंट विल क्रिएट द फॉरेन की फॉर द एक्झिस्टिंग टेबल स्टूडेंट फीज. आता आपण युनिक कन्स्टंट बघणार आहोत. तर मित्रांनो, जेव्हा आपण टेबल तयार करतो तेव्हा प्रायमरी की कन्स्टंट असाइन करतो. म्हणजे काय? तर त्या कॉलम मध्ये प्रत्येक व्हॅल्यू ही युनिक असली पाहिजे. द युनिक कन्स्टंट युनिकली आयडेंटिफाईज इच रेकॉर्ड इन अ डेटाबेस टेबल. आता समजा स्टुडंटचा टेबल आहे, तर त्यात रोल नंबर ही एक युनिक की म्हणून देखील ओळखली जाते. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याला एक आणि एकच रोल नंबर असतो आणि तो रोल नंबर दुसऱ्या कुठल्याच मुलाला असाइन केला जात नाही. द युनिक अँड प्रायमरी की कन्स्टंट बोथ प्रोव्हाइड अ गॅरंटी फॉर युनिकनेस फॉर अ कॉलम ऑर सेट ऑफ कॉलम्स. अ प्रायमरी की कन्स्टंट ऍटोमॅटिकली हॅज अ युनिक कन्स्टंट डिफाइन ऑन इट. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एका टेबलला एकापेक्षा जास्त युनिक कन्स्टंट असू शकतात, परंतु एका टेबलला एकच प्रायमरी की ही असाइन केलेली असते. पहिले आपण टेबल क्रिएट करताना युनिक कन्स्टंट कसं डिफाइन करायचं ते पाहू. स्लाइड क्रमांक 35 वर युनिक कन्स्टंटचा सिंटॅक्स दिसत आहे. क्रिएट टेबल स्टुडंट, रोल नंबर इंटीजर युनिक, फर्स्ट नेम व्हॅरकॅर 20, लास्ट नेम व्हॅरकॅर 20, ऍड्रेस व्हॅरकॅर 40, सिटी व्हॅरकॅर 10, डेट ऑफ बर्थ डेट. तर ह्या स्टेटमेंटमुळे आपण स्टुडंट टेबलमध्ये रोल नंबर ह्या फील्डला युनिक व्हॅल्यू असाइन करू शकतो. आता आपण टेबल अल्टर करताना युनिक की कन्स्टंट कशी वापरायची ते पाहू. टू क्रिएट अ युनिक कन्स्टंट ऑन द कॉलम व्हेन द टेबल इज ऑलरेडी क्रिएटेड, तर त्यासाठी लागणारं स्टेटमेंट तुम्हाला स्लाइड क्रमांक 36 वर दिसत आहे. अल्टर टेबल, टेबल नेम, ऍड युनिक कॉलम नेम. आपण एक एक्झाम्पल बघूया. समजा स्टुडंट टेबल मध्ये रोल नंबर ह्या कॉलमला युनिक कन्स्टंट अप्लाय करायचं आहे. त्यासाठी लागणारी क्वेरी तुम्हाला स्लाइड क्रमांक 36 वर दिसत आहे. अल्टर टेबल स्टुडंट, ऍड युनिक रोल नंबर. तर ह्या क्वेरीमुळे स्टुडंट टेबल मधील रोल नंबर या फील्ड साठी युनिक कन्स्टंट सेट केली जाईल. पुढे आपण बघणार आहोत चेक कन्स्टंट. द चेक कन्स्टंट इज यूज टू लिमिट द व्हॅल्यू रेंज दॅट कॅन बी प्लेस्ड इन अ कॉलम. इफ यू डिफाइन अ चेक कन्स्टंट ऑन अ सिंगल कॉलम, इट अलाउज ओनली सर्टन व्हॅल्यूज फॉर धिस कॉलम. इफ यू डिफाइन अ चेक कन्स्टंट ऑन अ टेबल, इट कॅन लिमिट द व्हॅल्यूज इन सर्टन कॉलम बेस्ड ऑन व्हॅल्यूज इन अनादर कॉलम इन द रो. स्लाइड क्रमांक 37 वर तुम्हाला चेक कन्स्टंटचा सिंटॅक्स दिसत आहे. क्रिएट टेबल, टेबल नेम, कॉलम नेम 1 डेटा टाइप नॉट नल, कॉलम नेम 2 डेटा टाइप, कॉलम नेम 3 डेटा टाइप, अप टू कॉलम नेम n डेटा टाइप. चेक कॉलम नेम 1 कंडिशन. या सिंटॅक्स मध्ये आपण कॉलम नेमला चेक हे कन्स्टंट अप्लाय केलेलं आहे आणि त्यासाठी कॉलम नेम ह्या फील्डची व्हॅल्यू कधीच नल नको. समजा आपल्याला स्टुडंट टेबल मध्ये रोल नंबर ही व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी पाहिजे, तर त्यासाठी आपण चेक कन्स्टंटचा उपयोग करणार आहोत. यासाठी लागणारी क्वेरी तुम्हाला स्लाइड क्रमांक 38 वर दिसत आहे. क्रिएट टेबल स्टुडंट, रोल नंबर इंटीजर नॉट नल, फर्स्ट नेम व्हॅरकॅर 20, लास्ट नेम व्हॅरकॅर 20, ऍड्रेस व्हॅरकॅर 40, सिटी व्हॅरकॅर 10, डेट ऑफ बर्थ डेट. चेक रोल नंबर इज नॉट ग्रेटर दॅन 0, म्हणजेच रोल नंबरची व्हॅल्यू ही 0 पेक्षा मोठी पाहिजे. द चेक कन्स्टंट विल चेक दॅट कॉलम रोल नंबर विल ऑलवेज कंटेन अ व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0. अशा पद्धतीने आपण कोणत्याही टेबलला चेक कन्स्टंट अप्लाय करू शकतो. आता आपण टेबल अल्टर करताना चेक कन्स्टंट कशी सेट करायची ते पाहू। त्यासाठी लागणारा सिंटॅक्स तुम्हाला स्लाइड क्रमांक 39 वर दिसत आहे। अल्टर टेबल, टेबल नेम, ऍड चेक, कॉलम नेम, कंडिशन, यासाठी एक उदाहरण आपण बघूया। सपोज वी हॅव टू पुट अ चेक ऑन रोल नंबर कॉलम सच दॅट इट शुड ऑलवेज कंटेन्स व्हॅल्यूज ग्रेटर दॅन 0। सेम स्लाइड वर तुम्हाला या स्टेटमेंट साठी लागणारी क्वेरी दिसत आहे। अल्टर टेबल स्टुडंट, ऍड चेक रोल नंबर इज ग्रेटर दॅन 0। धिस स्टेटमेंट विल ऍड द चेक कन्स्ट्रेंट टू द एक्झिस्टिंग टेबल नेम स्टुडंट। आणि शेवटी आपण बघणार आहोत डिफॉल्ट कन्स्ट्रेंट। नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की टेबल तयार करत असतानाच एका फील्डला आपण व्हॅल्यू असाइन करू शकतो, म्हणजेच त्या फील्डसाठी ती व्हॅल्यू डिफॉल्ट होते। द डिफॉल्ट कन्स्ट्रेंट इज यूज टू इन्सर्ट अ डिफॉल्ट व्हॅल्यू इन टू अ कॉलम। द डिफॉल्ट व्हॅल्यू विल बी ऍडेड टू ऑल न्यू रेकॉर्ड्स इफ नो अदर व्हॅल्यू इज स्पेसिफाइड। समजा स्टुडंट टेबल क्रिएट करताना ऍड्रेस इज इक्वल टू नासिक ही व्हॅल्यू असाइन केली, तर टेबलमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचा ऍड्रेस आपल्याला नासिक दिसेल, म्हणजेच आपण ऍड्रेस या फील्ड साठी नाशिक ही व्हॅल्यू डिफॉल्ट केली। प्रथम आपण टेबल क्रिएट करताना डिफॉल्ट व्हॅल्यू कशी सेट करायची ते बघू। स्लाइड क्रमांक 41 वर तुम्हाला सिंटॅक्स दिसत आहे। क्रिएट टेबल स्टुडंट, रोल नंबर इंटीजर नॉट नल, फर्स्ट नेम व्हॅरकॅर 20, लास्ट नेम व्हॅरकॅर 20, ऍड्रेस व्हॅरकॅर 40, सिटी व्हॅरकॅर 10, डिफॉल्ट इन कोट मुंबई, डेट ऑफ बर्थ डेट। तर ह्या स्टेटमेंटमुळे स्टुडंट टेबलमधील सिटीची व्हॅल्यू आपण मुंबई सेट करू शकलो, म्हणजेच सगळ्या विद्यार्थ्यांची सिटी ही मुंबई म्हणून कन्सिडर केली जाईल। टेबल अल्टर करताना डिफॉल्ट कन्स्ट्रेंट कसं यूज करायचं ते आता आपण बघू। अ डिफॉल्ट कन्स्ट्रेंट ऑन द कॉलम व्हेन द टेबल इज ऑलरेडी क्रिएटेड कॅन बी क्रिएटेड युझिंग द स्टेटमेंट ऍज शोन ऑन स्लाइड नंबर 42। अल्टर टेबल, टेबल नेम, अल्टर कॉलम नेम, सेट डिफॉल्ट व्हॅल्यू। समजा स्टुडंट टेबल ऑलरेडी तयार झाला आहे आणि आपल्याला सिटीची व्हॅल्यू मुंबई डिफॉल्ट सेट करायची आहे, तर त्यासाठी लागणारी क्वेरी तुम्हाला स्लाइड वर दिसत आहे। अल्टर टेबल स्टुडंट, अल्टर सिटी, सेट डिफॉल्ट इन कोटेशन मार्क मुंबई। तर ह्या स्टेटमेंटमुळे सिटीची व्हॅल्यू आपण मुंबई डिफॉल्ट सेट करू शकतो। मित्रांनो, आतापर्यंत आपण काय शिकलो ते तुमच्या लक्षात आलंच असेल, परंतु एसक्यूएल मध्ये तुम्हाला चार प्रकारचे लँग्वेजेस दिसतील, त्या म्हणजेच डेटा डेफिनेशन लँग्वेज, डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज, डेटा कंट्रोल लँग्वेज आणि ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज। तर ह्या चार लँग्वेजेस पैकी आपण डेटा डेफिनेशन लँग्वेज आणि डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज यांचा अभ्यास केलेला आहे। तर मित्रांनो, ह्या चारही लँग्वेजेस मध्ये कुठल्या कुठल्या कमांड्स वापरल्या जातात ते आपण थोडक्यात बघू। डेटा डेफिनेशन लँग्वेज, ह्या लँग्वेज मध्ये क्रिएट, अल्टर, ड्रॉप, ट्रंकेट, कमेंट आणि रिनेम ह्या कमांड्स वापरल्या जातात। तसेच डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज मध्ये सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, कॉल, एक्सप्लेन प्लेन, लॉक टेबल ह्या कमांड्स वापरल्या जातात। या व्यतिरिक्त डेटा कंट्रोल लँग्वेज आणि ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज ह्या दोन्ही लँग्वेजेसमध्ये देखील काही कमांड्स वापरल्या जातात। डेटा कंट्रोल लैंग्वेज मध्ये ग्रँट आणि रिव्होक या दोन कमांड्स वापरल्या जातात. तसेच ट्रान्झॅक्शन कंट्रोल लैंग्वेज मध्ये कमिट, सेव्ह पॉइंट, रोलबॅक, सेट ट्रान्झॅक्शन ह्या कमांड्स वापरल्या जातात. मित्रांनो, आजच्या आणि मागच्या सेशन मध्ये आपण डीएमएल आणि डीडीएल रिलेटेड कमांड्स पाहिल्या. त्या कमांड्सचा वापर करून आपण एक डेटाबेस तयार करू, तसेच काही क्वेरीज वापरून बघू. समजा आशा प्लास्टिक नावाची एक कंपनी आहे आणि त्या कंपनीचा आपल्याला डेटाबेस तयार करायचा आहे. त्यासाठी आधी आपण एम्प्लॉई, डिपार्टमेंट, प्रोसेस यांचे टेबल तयार करू. मित्रांनो, टेबल तयार करण्यासाठी कुठली क्वेरी वापरतात किंवा कुठल्या क्वेरीचा उपयोग केला जातो ते तुम्हाला माहित आहेच. एम्प्लॉईचे फील्ड्स आहेत एम्प्लॉई आयडी, एम्प्लॉई नेम, ऍड्रेस, सॅलरी आणि जॉईनिंग डेट. टेबल तयार करताना क्रिएट टेबल स्टेटमेंटचा वापर केला जातो. तो कसा करायचा ते आपण पाहिलंच आहे. त्याप्रमाणे आता आपण एम्प्लॉईचा टेबल क्रिएट करू. स्लाइड क्रमांक 45 वर तुम्हाला क्वेरी दिसत आहे, क्रिएट टेबल एम्प्लॉई, ईएमपी आयडी इंटीजर, ईएमपी नेम व्हॅरकॅर 20, ऍड्रेस व्हॅरकॅर 40, सॅलरी इंटीजर 6 आणि जॉईनिंग डेट डेट ब्रॅकेट कम्प्लीट सेमिकोलन. स्लाइड वर दाखविल्याप्रमाणे एम्प्लॉई नावाचा एक ब्लँक टेबल तयार होईल. टेबल तयार झाल्यानंतर त्यात रेकॉर्ड कसे इन्सर्ट करायचे ते आपल्याला माहितीच आहे. टेबल मध्ये रेकॉर्ड इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट इनटू या स्टेटमेंटचा उपयोग केला जातो. एम्प्लॉई टेबल मध्ये आता आपण रेकॉर्ड्स इन्सर्ट करू. स्लाइड वर क्वेरी 2 पहा. इन्सर्ट इनटू एम्प्लॉई व्हॅल्यूज 123 समीर पुणे 15/11/2008. सेम स्लाइड वर तुम्हाला एम्प्लॉई टेबल मध्ये इन्सर्ट झालेला रेकॉर्ड दिसत आहे. याचप्रमाणे आपण काही रेकॉर्ड या टेबल मध्ये इन्सर्ट करू. स्लाइड क्रमांक 46 वर तुम्हाला एम्प्लॉईचा टेबल दिसत आहे आणि त्यात 5 रेकॉर्ड्स इन्सर्ट करून दाखविलेले आहेत. मित्रांनो, आता आपण वेगवेगळ्या क्वेरीज इथे अप्लाय करून बघू. समजा आपल्याला एम्प्लॉई आयडी 126 असलेल्या एम्प्लॉईचा ऍड्रेस पुण्याऐवजी नाशिक करायचा आहे. स्लाइड क्रमांक 47 वर तुम्हाला त्यासाठी लागणारी क्वेरी दिसत आहे, अपडेट एम्प्लॉई सेट ऍड्रेस इज इक्वल टू नासिक वेअर एम्प्लॉई आयडी इज इक्वल टू 126. मित्रांनो, सेम स्लाइड वर तुम्हाला आउटपुट देखील दिसत आहे. एम्प्लॉई आयडी 126 असलेल्या एम्प्लॉईचा ऍड्रेस नासिक हा सेट झालेला आहे. स्लाइड वर तुम्हाला तो ग्रीन कलरने हायलाइट करून दाखविण्यात आलेला आहे. आता आपला एम्प्लॉई टेबल तयार झालेला आहे आणि आपल्याला एम्प्लॉई आयडीला प्रायमरी की असाइन करायची आहे. त्यासाठी लागणारी क्वेरी तुम्हाला स्लाइड क्रमांक 48 वर दिसत आहे, अल्टर टेबल एम्प्लॉई ऍड प्रायमरी की इन ब्रॅकेट एम्प्लॉई आयडी ब्रॅकेट कम्प्लीट सेमिकोलन. तसेच या टेबलमध्ये आपल्याला डिपार्टमेंट नंबर ही एक फॉरेन की असाइन करायची आहे. त्यासाठी लागणारी क्वेरी सेम स्लाइड वर दिसत आहे, क्रिएट टेबल एम्प्लॉई एम्प्लॉई आयडी इंटीजर प्रायमरी की एम्प्लॉई नेम व्हॅरकॅर 30 ऍड्रेस व्हॅरकॅर 40 सॅलरी इंटीजर 6 joining date, date, foreign key, department number, references, department, department number. मित्रांनो, employee मध्ये department number ही एक foreign key आहे. Department number हे field department या table ला link होतो. समजा आपल्याला employee table मध्ये contact number हे field add करायचं आहे. त्यासाठी लागणारी query तुम्हाला स्लाइड क्रमांक 49 वर दिसत आहे. Alter table employee, add contact number integer. समजा contact number हा column delete करायचा आहे. तर त्यासाठी आपण alter table statement वापरू. Alter table table name, drop column column name. Alter table employee, drop column contact number. तसेच आपल्याला database मधील नको असलेला table delete देखील करता येतो. समजा आपल्याला employee table delete करायचा आहे. तर त्यासाठी आपण drop table statement वापरू. Drop table employee. मित्रांनो, select statement मध्ये आपण distinct हा keyword आता वापरून बघू. समजा आपल्याला employee table मधून वेगवेगळ्या शहरांची नाव हवी असतील. त्यासाठी आपण query कशी लिहू? कोणी सांगू शकेल? बरोबर, select distinct address from employee. सेम स्लाइड वर तुम्हाला आउटपुट दिसत आहे, म्हणजेच शहरांची नावे दिसत आहेत. ते म्हणजेच पुणे, नाशिक आणि ठाणे. समजा आपल्याला ठाणे शहरात असणाऱ्या एम्प्लॉईचा आयडी, एम्प्लॉईचं नाव, त्याची जॉइनिंग डेट आणि सॅलरी हे डिटेल्स हवे असतील, तर त्यासाठी लागणारी क्वेरी आहे सिलेक्ट ईएमपी आयडी, ईएमपी नेम, ऍड्रेस फ्रॉम एम्प्लॉई वेअर ऍड्रेस इज इक्वल टू ठाणे. स्लाइड क्रमांक 50 वर तुम्हाला आउटपुट देखील दिसत आहे, म्हणजेच ठाणे या शहरातील एम्प्लॉईचं रेकॉर्ड तुम्हाला स्लाइडवर दिसत आहे. मित्रांनो, समजा एम्प्लॉई टेबल क्रिएट करताना आपल्याला ऍड्रेसची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट मुंबई सेट करायची आहे, तर त्यासाठी आपण डिफॉल्ट कन्स्ट्रेंट यूज करू. स्लाइड क्रमांक 51 वर तुम्हाला त्यासाठी लागणारी क्वेरी दिसत आहे. अल्टर टेबल एम्प्लॉई, अल्टर ऍड्रेस सेट डिफॉल्ट मुंबई. सेम स्लाइड वर तुम्हाला आउटपुट टेबल दिसत आहे. त्यात तुम्हाला ऍड्रेसची व्हॅल्यू मुंबई सेट झालेली दिसेल. मित्रांनो, आपण व्हेअर क्लॉज मध्ये काही ऑपरेटर्स पाहिले. त्या ऑपरेटर्स पैकी अँड, नॉट इन आणि लाइक ऑपरेटरशी रिलेटेड क्वेरीज आता आपण बघू. समजा एम्प्लॉई टेबल मधून आपल्याला फर्स्ट नेम सुनील आणि एम्प्लॉई आयडी 127 च्या आधीचे एम्प्लॉई आयडी असलेले रेकॉर्ड टेबल मधून बाहेर काढायचे आहेत. त्यासाठी लागणारी क्वेरी तुम्हाला स्लाइड क्रमांक 52 वर दिसत आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर एम्प्लॉई आयडी इज लेस दॅन 127 अँड फर्स्ट नेम इज इक्वल टू सुनील. मित्रांनो, अँड ऑपरेटर साठी दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड होणं महत्वाचं आहे. सेम स्लाइड वर तुम्हाला आउटपुट दिसत आहे. आउटपुट टेबल मध्ये एक रेकॉर्ड डिस्प्ले झालेले आहे, ते म्हणजेच 126 सुनील, ऍड्रेस पुणे, सॅलरी 7000, जॉइनिंग डेट 21/8/2011. समजा आपल्याला एम्प्लॉई आयडी 125 ते 127 मधील रेकॉर्ड्स नको असतील, त्यासाठी आपण नॉट इन हे ऑपरेटर क्वेरी मध्ये वापरू. स्लाइड क्रमांक 52 वर तुम्हाला या स्टेटमेंटची क्वेरी आणि आउटपुट दिसत आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर एम्प्लॉई आयडी नॉट बिटवीन 125 अँड 127. आउटपुट टेबल मध्ये तुम्हाला दोन रेकॉर्ड्स डिस्प्ले झालेले दिसत आहेत. त्यांचा एम्प्लॉई आयडी आहे 123 आणि 124. समजा एम्प्लॉई टेबल मधून आपल्याला टीएच या नावाने सुरू होणारे ऍड्रेसशी रिलेटेड रेकॉर्ड्स हवे आहेत. या स्टेटमेंटसाठी लागणारी क्वेरी आपण कशी लिहू किंवा त्यासाठी कोणता ऑपरेटर वापरू कोणी सांगू शकेल? अगदी बरोबर, आपल्याला इथे व्हेअर क्लॉज मध्ये लाईक ऑपरेटरचा उपयोग करावा लागेल. स्लाइड क्रमांक 53 वर तुम्हाला क्वेरी दिसत आहे. सिलेक्ट ऍड्रेस फ्रॉम एम्प्लॉई व्हेअर सिटी लाईक इन डबल कोट टीएच परसेंटेज सेमिकोलन. सेम स्लाइड वर तुम्हाला आउटपुट देखील दिसत आहे. आउटपुट टेबल मध्ये दोन रेकॉर्ड्स डिस्प्ले झालेले आहेत. एम्प्लॉई आयडी 125 आणि 127 ह्या दोन एम्प्लॉईचा ऍड्रेस टीएच ह्या नावाने सुरू झाला आहे, म्हणजेच तो ऍड्रेस ठाणे आहे. आणि शेवटी ग्रुप बाय आणि हॅव्हिंग क्लॉजचा उपयोग आपण क्वेरी मध्ये करू. एम्प्लॉई टेबल मधून आपल्याला असे रेकॉर्ड्स हवे आहेत की ज्या एम्प्लॉईची सॅलरी 10,000 पेक्षा जास्त आहे. स्लाइड क्रमांक 54 वर तुम्हाला क्वेरी दिसत आहे. सिलेक्ट एम्प्लॉई नेम मॅक्स ऑफ सॅलरी एज पेमेंट फ्रॉम एम्प्लॉई ग्रुप बाय एम्प्लॉई नेम हॅव्हिंग मॅक्स सॅलरी इज ग्रेटर दॅन 10,000. सेम स्लाइड वर तुम्हाला आउटपुट देखील दिसत आहे. आउटपुट टेबल मध्ये दोन रेकॉर्ड डिस्प्ले झालेले आहेत. समीर आणि आकाश ह्या दोन एम्प्लॉईची सॅलरी 10,000 पेक्षा जास्त आहे. मित्रांनो, एक अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, तो म्हणजे नोटेशन्स. एसक्यूएल स्टेटमेंट लिहित असताना काही नोटेशन्स वापरले जातात, ते आपण थोडक्यात बघू. अप्पर केस लेटर्स रिप्रेझेंट रिझर्व वर्ड्स. अप्पर केस मधील लेटर्स हे रिझर्व वर्ड्स असतात, म्हणजेच बिल्ट इन असतात. लोअर केस लेटर्स रिप्रेझेंट युजर डिफाईन वर्ड्स. आणि युजर डिफाईन वर्ड्स म्हणजेच की आपण स्वतः ते डिफाईन केलेले असतात. पाईप इंडिकेट्स अ चॉईस अमॉंग अल्टरनेटिव्ह. एक्झाम्पल ए पाईप बी पाईप सी, म्हणजेच ए किंवा बी किंवा सी. कर्ली ब्रॅकेट्स इंडिकेट्स अ रिक्वायर्ड एलिमेंट. स्क्वेअर ब्रॅकेट्स अन ऑप्शनल एलिमेंट. सिंटॅक्स मध्ये काही ठिकाणी तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेट्स दिसलेच असतील, म्हणजेच त्यातील फील्ड हे ऑप्शनल असतात. डॉट 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 इंडिकेट्स ऑप्शनल रिपीटेशन ऑफ एन आयटम 0 or more times. अंडरलाईन वर्ड्स रिप्रेझेंट डिफॉल्ट व्हॅल्यूज. तर ह्या पॉइंट्सचा आपण एसक्यूएल स्टेटमेंट लिहिताना विचार करायचा. मित्रांनो, सुरुवातीला आपण क्वेरीचं बेसिक स्ट्रक्चर पाहिलं, परंतु क्वेरीचा अभ्यास करत असताना आपण अनेक क्लॉजेस पाहिले, काही ऑपरेटर्स पाहिले. सिंपल क्वेरी ही कशी असली पाहिजे त्यासाठी सगळ्या क्लॉजेसचा उपयोग करून एक बेसिक क्वेरी स्ट्रक्चर देखील आहे. स्लाइड क्रमांक 56 पहा. त्यात तुम्हाला सिंपल क्वेरीचा सिंटॅक्स दिसत आहे. त्यात तुम्हाला काही कर्ली ब्रॅकेट्स दिसतील, काही स्क्वेअर ब्रॅकेट्स दिसतील, तसेच काही शब्दांखाली अंडरलाईन देखील दिसेल. कॉलम रिप्रेझेंट्स अ कॉलम नेम. कॉलम एक्सप्रेशन रिप्रेझेंट्स अन एक्सप्रेशन ऑन अ कॉलम. Table name is the name of an existing database table or view. From specifies the tables to be used. Where filters the rows subject to some condition. Group by forms groups of rows with the same column name. Select specifies which column are to appear in the output. Order by specifies the order of the output, that is ascending or descending. Order of the clauses in the select statement cannot be changed. The result of a query is another table. Asterisk, that is star, means all columns. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारचे टेबल्स क्रिएट करू शकतात. शिवाय वेगवेगळ्या क्वेरीज तुम्ही यूज देखील करू शकतात. तर तुम्ही देखील असाच एक डेटाबेस तयार करून दाखवा. मित्रांनो, आज आपण काय शिकलो ते थोडक्यात बघूया. आज आपण एसक्यूएल मधील डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज या पार्टची माहिती बघितली. त्यात आपण क्रिएट टेबल, ड्रॉप टेबल आणि अल्टर टेबल ही स्टेटमेंट्स पाहिली. द क्रिएट टेबल स्टेटमेंट इज यूज टू क्रिएट अ टेबल इन अ डेटाबेस. द ड्रॉप टेबल स्टेटमेंट इज यूज टू डिलीट अ टेबल. द अल्टर टेबल स्टेटमेंट इज यूज टू ऍड कॉलम्स टू अन एक्झिस्टिंग टेबल, डिलीट कॉलम्स फ्रॉम अन एक्झिस्टिंग टेबल and modify columns in an existing table. तसेच आज आपण इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट म्हणजे काय ते पाहिलं. कन्स्ट्रेंट्स आर यूज टू लिमिट द टाइप ऑफ डेटा दॅट कॅन गो इन टू अ टेबल अँड दे आर यूज टू एन्श्युअर अक्युरेसी अँड कन्सिस्टन्सी ऑफ डेटा इन अ डेटाबेस. इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट मध्ये आपण सहा टाईपच्या कन्स्ट्रेंट्स पाहिल्या. त्या म्हणजेच नॉट नल, प्रायमरी की, फॉरेन की, युनिक, चेक आणि डिफॉल्ट कन्स्ट्रेंट. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.